बंदोबस्तात खजिना वाड्यात आला. मोहरांची सोनेनाण्यांची मोजदाद झाली. दादूजींना जेव्हा हे समजलं तेव्हा ते राजांना म्हणाले,
बरं झालं, अडचणीच्या वेळी तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली.
देवानं देणं दिलं आहे तो खर्च करायला तुम्ही मुक्त्यार आहात, पण सारे अंदाज बांधून कामं उभी करा. दादूजींच्या एवढ्या मान्यतेवरही राजे खुश होते. तिन्ही गडांची कामे सुरू झाली. राजांनी त्याच द्रव्यातून शस्त्रे खरीदली, बंदुका घेतल्या. देवीगडाच्या सुवेळा माचीचे काम सुरू झाले. राजांचे पाय आता पुण्यात टिकत नव्हते. या तिन्ही गडांवर त्यांच्या खेपा चालू होत्या. राजे शिवापूरच्या वाड्यात असताना त्यांना तातडीचे बोलावणे आले. दादाजी आणि त्यांचे वडील नरसी बाबा वाड्यात आले होते. सदरेवर बाबाजी, दादाजी आणि दादोजी अधोवदन बसले होते. राजे तिघांना आतल्या महालात आले. जिजाबाई म्हणाल्या,
बाबाजी घाबरून गेले आहेत, त्यांना काहीच सुचत नाही.
एवढं घाबरण्यासारखं काय, एक खलिता आला म्हणून एवढं घाबरायचं, राजे म्हणाले.
दादोजींनी विजापूरकरांचे पत्र समोर टाकले आणि ते म्हणाले,
राजे साऱ्याच गोष्टी लहान समजून चालत नाहीत. वाचा तो खलिता, म्हणजे आम्ही का काळजीत पडलो हे समजेल.
राजांनी खलिता उघडला, नजर फिरू लागली. दादोजी म्हणाले,
मोठ्यानं वाचा ना, मासाहेबांनाही मजकूर कळेल.
ठीक आहे, म्हणत राजे वाचू लागले. वजारत माप शिवाजीराजे फरजन शहाजीराजे याने शहासी बेमानगी करून तुझे खोरियात रोहिडेश्वराचे डोंगराचे आश्रयाने पुंडावयाने मावळे वगैरे लोक जमाव केला आणि तेथून जाऊन पेशवी किल्ल्यावरील ठाणे उठवून आपण किल्ल्यात शिरला. हे न झालीयास खुदावंत शहा तुझला विजापुरी नेऊन गर्दन मारतील व जमेदारी हकाकून चालणार नाही, हे मनी समजणे आणि याउपरी दिवाणात रुजू राहणे. राजांनी पत्र वाचून संपवले आणि ते बाबाजींना म्हणाले,
बाबाजी एकंदरीत तुमची धडगत नाही असं दिसतं, गर्दन मारली जाणार.
बाबाजी म्हणाले,
राजे शाही फरमान म्हणजे काय थट्टा वाटते, उद्या घरादारांवरून गाढवाचे नांगर.
बाबाजी
जसा दादाजी तसा मी, गाढवाचे नांगर फिरतील तर तेव्हा आम्ही असणार नाही. आम्हीही रोहिडेश्वरी शपथेत गुंतलो आहोत, त्यात आम्ही अंतर आणणार नाही. बाबाजी म्हणाले,
मी म्हातारा, आता माझे किती दिवस राहिले, पण तुमच्यासारखी मुलं, काळजी वाटते ती तुमची.
तुमचे आशीर्वाद असता काळजी कसली, हिंदवी स्वराज्याचे मनोरथ पुरवणारा तो समर्थ आहे. हे राज्य व्हावं हे श्रींच्या मनात आहे, त्यावर आमची निष्ठा आहे.
राजे तुमची निष्ठा काय कामाची, आदिलशाहीची टक्कर ही काय सामान्य गोष्ट आहे, नुकतं मिसरूड फुटू लागले तुम्हाला, हे केस राजकारणात पांढरे झाले.
आमचं वय फार वेळा ऐकतोय आम्ही. बाबाजी श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला गेला तेव्हा कृष्णाचं वय काय होतं, राम यज्ञरक्षणासाठी गेले तेव्हा त्यांचं वय काय होतं, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांचं वय काय होतं.
राजे या देवाधिकांच्या गोष्टी त्या सामान्य माणसाला,
कोण सामान्य मानव, सामान्य समजणं हे चूक आहे. देवांचं राज्य उभं करायला आपण ठाकलो त्या राज्यात देवांचंच अनुकरण केलं पाहिजे.
दीन दुबळे हीन समजून राहणाऱ्यांच्या हातून हे कार्य कसं घडेल. बाबाजी म्हणाले,
राजे मी काय करू.
राजे म्हणाले, मी कोण सांगणार, तुमच्यावर का सक्ती आहे, हे पटत नसेल तर माफी मागून मोकळे व्हा. बाबाजी थरथरत म्हणाले,
माफी जीवासाठी, राजे हे मावळचं झाड आहे, तुमच्याबरोबर आमचं व्हायचं ते होऊ द्या.
दादाजी अभिमानानं आपल्या वडिलांच्याकडे पाहत होते. दादोजींना निश्वास सोडला. ते म्हणाले,
हे असं होणारे माहीतच होतं. बाबाजी मला वाटलं होतं तू राजांना सांगशील, सारं शिकवलेलं वाया गेलं. पण तर असं का म्हणता, राजांचं काय खोटं आहे, राजांच्या मागे देव उभा आहे. मीच म्हणतो असं नाही, सारेच म्हणतात, करतील त्यात त्यांना यश आहे. खजिना सापडला तो काय अवकाशातून पडला. बस कर बाबा, एकटे राजे ऐकवतात तेवढं पुष्कळ झालं, त्यात तुझी भर नको.
दादोजी म्हणाले,
दादोजी तुम्ही चिंता करू नका, आम्ही आमच्या पेशव्यांच्या मार्फत विजापूर दरबारला थैली रवाना केलीये.
काय म्हणून केली,
घाबरून दादोजींनी विचारले.
दादोजी आपल्या संगतीत राहून तेवढंही कळत नाही होय, इथले गड गाफील आहेत, मुलखात अंदाधुंदी आहे. बादशाहीनं जो मुलूक जहागिरीचा दिला आहे त्याचा बंदोबस्त करणं कठीण आहे. त्यासाठी हे गड घेऊन मुलखाचा बंदोबस्त केला आहे. शाही नोकरीत बेईमान होणार नाही अशा मजकुराचं पत्र आम्ही पाठवलंय. तेवढ्यावर बादशहा समाधान मानून घेईल.
कुठवर?
जमेल तिथवर, राजे म्हणाले.
आणि महाराज साहेबांना कळलं तरी?
ते कळायचं राहिलंय थोडंच, तुम्हीच ते कळवलत ना. आबासाहेबांचं अजून उत्तर आलं नाही, एवढी महत्वाची बाब. आबासाहेबांच्या मनात विकल्प असता तर त्यांनी पत्र पाठवलं असतं. पत्र नाही याचा अर्थ अनुज्ञा, असाच आम्ही घेतो.
तुम्ही हवा तो अर्थ घ्यायला मोकळे आहात, पण पत्र नाही याचा अर्थ आम्ही निराळा घेतो,
दादूजी म्हणाले. कसला अर्थ?
आपल्या कारवायांमुळे, शाही फरमानामुळे राजे संकटात तर पडले नसतील ना, अशी भीती आमच्या मनाला ग्रासते.
ती भीती काढून टाका. आमचं पत्र गेलं तेव्हाच तो विचार आम्ही केला होता. राजे बंगळुरी सुखरूप आहेत, विजापुरात ते नाहीत ही बातमी आम्ही आणलेली आहे. आतापर्यंत शांत बसलेल्या दादोजींनी विचारले,
पण राजे, बाबाजींनी राहायचं कुठं?
का?
आता आम्ही थोडाच गप्प बसणार, केव्हा कैद होईल ते सांगता येत नाही.
बाबाजींना ही भीती वाटत असली तर हे घर कोणाचं आहे? निर्धोकपणे बाबाजी इथं राहतील, तुमच्या इतकाच त्यांचाही आमच्यावर हक्क आहे. आशीर्वाद द्यायला आणखी एक वडीलधारं माणूस मिळालं याचा आम्हाला आनंद आहे.
पुढचे एपिसोड्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हे एपिसोड्स आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करायलाही विसरू नका. मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या शनिवारी. तोपर्यंत ऐकत रहा श्रीमान योगी.